भाग एक, राही आई ग। पुस्तक आमचा बाप अना आम्ही। लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव। आवाज बिंदिया मोहिते।
राही बाई ग तुझा दुल्लरी वाडा, वाड्याला तुझ्या खिडक्या चार, राहीबाई ग।
हे गाणे अधूनमधून ऐकू आले की हमखास तुझी आठवण येते, कारण राहीबाई हे तुझे नाव होते आजी। आमच्या लहानपणी मात्र तुझा उल्लेख कोणी राहीबाई केलेला स्मरत नाही। आम्ही सर्वांनी तुला राही आई असे संबोधावे हा तू घालून दिलेला दंडक, त्यामुळे आमच्या जन्मदात्या आईला मात्र आम्हाला बाई म्हणावे लागले। मनात खोलवर कुठेतरी वाईट वाटत असे, स्वतःच्या आईला बाई म्हणायचे आणि आजीला मात्र आई, यात जन्मदात्रीवर अन्याय होतो असे वाटायचे। खरं सांगू का, तुझ्याबद्दल अनेक बाबतीत माझ्या मनात अडी होती अगदी आत्तापर्यंत। माझ्या लहानपणच्या तुझ्याबद्दलच्या आठवणी फारशा सुखावह नव्हत्या। आजीबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना तर पूर्णपणे छेद देणाऱ्या होत्या। मला तुझा सहवास फारसा लाभला नाही, कारण मी तुझा सर्वात धाकटा नातू। तू मला कधीच पाहू शकली नाहीस, कारण मी जन्माला येण्याच्या कित्येक वर्षे अगोदर तुझी दृष्टी संपूर्णपणे अधू झाली होती, डोळ्यात फूल पडून, म्हणजे कॅटरॅक्ट सारखा सर्वसामान्य दोष असताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे। माझ्या मनात तुझी जी मूर्ती आहे ती घट्ट काळा रंग, ओबड धोबड चेहरेपट्टी, पेताची उंची आणि कृश शरीर यष्टी अशी, त्यातून तुझ्या चेहऱ्यावर सतत त्रासिक भाव, आजारपणामुळे किंवा इतरांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे सतत चिडचिड करायचीस। तुझे केस मात्र विलक्षण सुंदर होते, संपूर्णपणे रुपेरी, अगदी कुठल्याही अँगलमधून पाहिले तरी चमकणारे। त्यातून माझ्या आईने तुला अंघोळ घातल्यानंतर इतर कोणाचीही मदत नाकारून तू स्वतःच मन लावून तुझे केस विंचरायचीस, आणि मग प्रयत्नपूर्वक त्यांचा सुपारी एवढा पुचडा बांधायचीस। तुला सांगितले नाही कधी, पण त्यावेळी तू खूप मस्त दिसायचीस। माझी मुलगी अपूर्वा लहानपणी तिच्या आजीच्या अंगाला स्पर्श करत म्हणत असे, हाव नाईस, हात मऊ मऊ, पाय मऊ मऊ। माझ्या लहानपणी तुझेही तसेच असणार ग, पण तुझ्या जवळ जाण्याची आम्हा भावंडांची शामत नव्हती। मी किंवा तृषा दोघांपैकी कोणीही तुझ्या तावडीत चुकून माकून सापडलो की कारण असो वा नसो तू सरळ मारायला सुरुवात करायचीस, कारण तुझे तुलाच ठाऊ। रोजच्या रोज बचकभर तंबाखू पत्र्यावर ठेवून खरपूस भाजण्याचा प्रकार चालू असायचा मशेरी बनवण्यासाठी। ठसका लागून आमचे प्राण कंठाशी यायचे, नंतर कित्येक तास तो उग्र दर्प घरात भरून राहत असे। तू मात्र स्वस्थ चित्ताने तासन तास बोळक्या तोंडातल्या उरल्या सुरल्या दातांना मशेरी लावण्यात मशगूल असायचीस। एरवी तुझ्या हालचाली मर्यादित, पण तोंडाची टकळी मात्र अखंडपणे चालू। तुझ्या बिछाण्याजवळ एक ॲल्युमिनियमचा लोटा होता, त्यात थुंकण्यासाठी तू पॉज घ्यायचीस, तेवढीच तुझ्या जिभेला विश्रांती. तू गेलीस त्यावेळी मी 12 वर्षाचा होतो. तो दिवस मला आजही आठवतो, 16 ऑगस्ट 1965, श्रावणी सोमवार होता. आपल्या वडाळ्याच्या घरी तू मरणासन्न अवस्थेत पडून होतीस. सारे गणगोत गोळा झाले होते. कोणीतरी मी शाळेत त्या दिवशी जाऊ नये असे सुचवले. मी तो विचार झटकून टाकला. सर्वांचे सुतकी चेहरे गोंधळून टाकत होते. तिथून दूर पळून जावे असे मला वाटत होते. शिवाय त्या दिवशी तिमाही परीक्षेचे पेपर मिळणार होते. रिझल्ट पाहायला मी उत्सुक होतो, त्यामुळे मी शाळेत निघून गेलो. नादान होतो मी.